पाकाट अन सप्त शिंगला जायचं मला हद्या होती कीट अनवणी गडाला जायचं मला हद्या होती कीट बाराचा भोंगा झाला पडलं फकाट अब बाराचा भोंगा झाला पडलं फकाट अन सप्त शिंगला जायचं मला हद्या होती कीट अनवणी गडाला जायचं मला हद्या होती कीट दैलग बगीन आलो दादा घामा घूम झालो देवीला हो जाण्यासाठी काट्यातून आलो
देवीला हो जाण्यासाठी काट्यातून आलो देवीला हो जाण्यासाठी काट्यातून आलो
दैलग बगीन आलो दादा घामा घूम झालो देवीला हो जाण्यासाठी काट्यातून आलो
देवीला हो जाण्यासाठी काट्यातून आलो देवीला हो जाण्यासाठी काट्यातून आलो
अब सांगा भाऊ मला नंबर फलाट अब सांगा ना भाऊ मला नंबर फलाट अन सप्त शिंगला जायचं मला हद्या होती कीट अनवणी गडाला जायचं मला हद्या होती कीट अब वेळ झाली गाडीची सराकी बाजूला आणि खांद्यावर घेऊ त्याची छोट्याशा सोन्याला वेळ झाली गाडीची सराकी बाजूला खांद्यावर घेऊ त्याची छोट्याशा सोन्याला आतुरलो मिनतो मिनिट अब जाण्यासाठी आतुरलो मिनतो मिनिट अन सप्त शिंगला जायचं मला हद्या होती कीट अनवणी गडाला जायचं मला हद्या होती कीट अव बायका पोर घरदार आलो या घेऊन नवस हो पेडा याला आलो धडपडून बायका पोर घरदार आलो या घेऊन नवस हो पेडा याला आलो धडपडून दर्शनाच्या ओढीनं सुटलं चिंगाट दर्शनाच्या ओढीनं सुटलं चिंगाट अन सप्त शिंगला जायचं मला हद्या होती कीट अनवणी गडाला जायचं मला हद्या होती कीट अब बाराचा भोंगा झाला पडलं फकाट अब बाराचा भोंगा झाला पडलं फकाट अन सप्त शिंगला जायचं मला हद्या होती कीट अनवणी गडाला जायचं मला हद्या होती कीट